ही गोष्ट आहे कीर्तनकार हरिभक्त परायण अंकिता बोरघरेची। आज शाळेत एक विशेष कार्यक्रम होता, कार्तिकी एकादशीचा दिवस होता। दापोली तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सर्व लोक आवर्जून चिखलगावला जमा झाले होते। शाळेचीच एक माजी विद्यार्थिनी हरिभक्त परायण अंकिता बोरघरे हिचा आज वारकरी कीर्तन आणि हरिपाठ शाळेत होणार होता। कीर्तन ऐकताना सर्वजण भारावून गेले होते। हरिपाठाने तर सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं। व्यासपीठावर तिच्या मागे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची अतिप्रसन्न मुद्रा असलेली मूर्ती विराजमान होती। प्रसाद वाटपानंतर सर्वजण भारावलेल्या अंतःकरणाने आपापल्या घरी निघून गेले। नंतर चहापानासाठी सर्वांना थांबवलं होतं, पण अंकिता म्हणाली, मी चहा कॉफी दूध काहीच घेत नाही। संस्थेतर्फे तिला रेशीम शाल श्रीफळ आणि हार घालून तिचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर तिला हवी असलेली गरजेची गोष्ट म्हणून तिला नवी कोरी हार्मोनियम घेऊन दिली। सहजच म्हणालो, अंकिता तू उद्या पुन्हा शाळेत येशील का? असं कर, दुपारी जेवायलाच ये आणि नंतर तुझ्या या क्षेत्राविषयी तू शाळेतल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मार। एका नवीन क्षेत्राची ओळख विद्यार्थी विद्यार्थिनीनं होईल आणि तू हरिभक्त परायण कीर्तनकार कशी झालीस हेही विद्यार्थ्यांना कळेल। दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अंकिता संस्थेत भोजनासाठी आली। कांदा लसूण विरहित शुद्ध शाकाहारी सात्विक भोजन खास तिच्यासाठी केलं होतं। मग शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर तिचं निवेदन सुरू झालं। सर्वजण भारावून ऐकत होते। मी अंकिता पांगडुरंग बोरघरे, आपल्या जवळच्याच आडीवाडीत आमचं घर आहे। मी पहिलीपासून दहावीपर्यंत आपल्या शाळेत शिकले। आमच्या घरची खूप गरिबी होती। आम्ही तीन भावंड, वडील मजुरीला जायचे। आम्हा तीन मुलांचं करतानाच आईचा दिवस निघून जायचा। घरच्या शेतीत जेमतेम वर्षभर तोंड भरतील इतकंच पिकायचं। त्यात वडिलांना व्यसन होतं, रोज घरात दारू पिऊन यायचे। आईला आम्हा मुलांना मारझोड करायचे, शिवीगाळ करायचे, कधी कधी शाळेतून घरी जाऊच नये असं वाटायचं। मी जेव्हा खालच्या छोट्या शाळेत येऊ लागले तेव्हा शाळेत एक नियम केला होता। गुरुजी आणि बाई सांगायचे, शाळेतून घरी गेल्यावर सर्व मुलांनी हातपाय धुवून देवाला नमस्कार करायचा आणि आपल्यापेक्षा घरातील सर्व मोठ्या मंडळींना वाकून नमस्कार करायचा। मी जेव्हा पहिल्यांदा बाबांच्या समोर नमस्कार करायला जायचे त्यावेळी ते तर्र होऊन घराच्या कोपऱ्यात बसलेले असायचे। मी नमस्कार करायला लागले की तांबरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत मला म्हणायचे, ए माझ्या नाही पाय पडायचा, चल चालू पड इथून। मग मी शाळेत येऊन गुरुजींना बाईंना सांगायचे। मग बाई सांगायच्या, अगं असू दे, तू लहान आहेस ना, कसे असले तरी तुझे जन्मदाते आईबाप आहेत, तुला नाही कळायचं ते असं का म्हणतात ते। ते नाही म्हणाले तरीसुद्धा तू रोज नमस्कार करायचा। मग मी रोज घरी गेल्यानंतर बाबा नाही म्हणाले तरी नमस्कार करायचे। दिवसेंदिवस बाबा मला जास्तच रागवत होते। आता तर ते मला मारण्यासाठी हात उगारायला लागले। मी घाबरत घाबरत कशी तरी त्यांना नमस्कार करून तिथून निघून जात असे। आणि पुढे 4-8 दिवसातच घडलेला तो प्रसंग मला जसाच्या तसा आजही आठवतोय। रविवार होता, तरी संध्याकाळी खेळून आल्यानंतर मी नेहमीप्रमाणे हातपाय धुतले, देवाला नमस्कार केला, आईला नमस्कार केला आणि बाबांना नमस्कार करायला खाली वाकले, तोच त्यांचा कडक हात माझ्या कानशिलावर पडला। क्षणभर भिरभिरलं, डोळ्यासमोर काजवे चमकले, मला खूप मोठ्यांदा रडू आलं। तेवढ्यात बाबांनी मला हाताला धरून जवळ मांडीवर बसवलं आणि ते स्वतःच माझ्यापेक्षा मोठ्याने ओक्साबोक्शी रडू लागले। बाय ग, मी किती वाईट माणूस आहे, रोज दारू पितो आणि घरात आल्यावर तुम्हाला मारझोड करतो, वंगाळ बोलतो, शिवीगाळ करतो, देवासारखं माझं हे लेकरू बाप म्हणून मला नमस्कार करतो। बाय, मला खूप लाज वाटते ग मी तुझा बाप असल्याची। मी चांगला माणूस नाही आहे म्हणून मी तुला सांगतो, मला नमस्कार करू नको, माझ्या पाया पडू नको। पण बाय माझे, आज तू माझे डोळे उघडलेस। मी तुझी शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी दारूला कधीच स्पर्श करणार नाही आणि हे पाप फेडायचं म्हणून दरवर्षी वारीला जाऊन पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकेन व माळकरी होऊन रोज भजन करेन। उतू आलेला कड निवल्यावर हळूहळू आम्ही दोघंही शांत झालो। आमच्या घराचं व्यसन संपलं होतं। आमचं घर आता एका दारुड्याचं नाही तर एका वारकऱ्याचं म्हणून ओळखलं जाणार होतं। त्यानंतर शाळेतल्या पालकसभेला प्रथमच आईबाबा दोघं आले होते। दोघंही मान खाली घालून रडत होते, ते आनंदाश्रू आहेत हे त्यांच्या बोलण्यानंतर सर्वांना कळलं। गुरुजी, बाई, मला थोडं बोलायचं आहे। स्वतःचीच लाज शरम वाटत असल्यामुळे, मी दारुडे असल्यामुळे पालकसभेला येत नव्हतो, मी वाईट माणूस आहे, मग या शाळेच्या देवळात कसं येणार? पण मी तुमचे आता आभार मानतो, तुमच्या पाया पडतो, तुम्ही आमच्या या लेकरांना पाया पडायला जे शिकवलं ना त्यामुळे माझी दारू सुटली, आमच्या घराचं व्यसन सुटलं, एकदम घराचं वातावरण बदलून गेलं, मुलं बी शाणी झाली। मी घरात रोज शिव्या देत असूनसुद्धा, वंगाळ बोलत असूनसुद्धा मुलांच्या तोंडून कधी वाईट शब्द नाही आले। तुम्ही शिकवलेली प्रार्थना श्लोक रोज घरात जेव्हा अंकिता म्हणते ना तेव्हा तर घरातलं वातावरण खूप बदलून जातं। तिच्या त्या गोड गळ्यातली प्रार्थना ऐकून सगळं घर कसं शांत होतं। मी दारू पित असल्यामुळे मला कधी हे समजलंच नव्हतं। आता मात्र आमच्या घरची रोजची संध्याकाळी शांत आणि प्रसन्न असते। मी माझ्या पोरांची शपथ घेऊन सांगतो, मी पण दरवर्षी पंढरपूरच्या वारीला आळंदी ते पंढरपूर पायी चालत जाणार। आणि खरंच सांगतो मित्रांनो, शाळेतल्या नमस्कारांच्या संस्काराने व्यसनमुक्ती केंद्रात न जाताही आमच्या घरातलं व्यसन सुटलं। इथून पुढं आमचं घर भक्तिमय झालं। मला आठवतंय, मी 5वीत असताना वडिलांबरोबर एकदा भजनाला गेले होते। भजनाहून परत येताना बाबांना म्हणाले, मलाही यायचंय तुमच्याबरोबर वारीला। अगं बाय, तू अजून लहान आहेस, खूप चालायला लागतं, झेपायचं नाही तुला बा, पुढं मोठी झालीस ना की जा बाबा। परंतु मी हट्ट सोडला नाही आणि तेव्हापासून मी आणि बाबा दरवर्षी आळंदी ते पंढरपूर पायी चालत वारीला जातो। मध्ये मी थकले भागलेच तर बाबा मला खांद्यावर घेऊन पुढचा रस्ता चालायचा। पुढे मी 8वीत असताना शेजारच्याच गावी चिपळूणहून एक वारकरी कीर्तनकार आले होते। बाबांबरोबर मी पण कीर्तनाला गेले होते। बाबांबरोबर भजनाला जाऊन मलाही गाणं शिकायचं होतं, संगीत शिकायचं होतं। कीर्तन ऐकून झाल्यानंतर मी बुवांना नमस्कार करायला गेले आणि त्यांना सांगितलं, बुवा मला पण कीर्तन शिकायचं आहे, माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं की नंतर मला कीर्तन शिकवाल? तेवढ्यात बाबांनी पण त्यांना सांगितलं, लेकरू 5वीत असल्यापासून आळंदी ते पंढरपूर वारीला येते, माझ्याबरोबर नेहमी भजनाला जाते, तिने गायलेलं भजन ऐकलं तर तुम्ही आवाक व्हाल, तिच्या मनात आहे ना, तिला शिकू द्या कीर्तन, तुम्ही म्हणाल तिथं मी पाठवीन पोरला। पुढे 10वीची परीक्षा झाल्यानंतर मी आणि बाबा बुवांना जाऊन भेटलो। बुवांनी मला 1-2 भजनं म्हणायला सांगितली, त्यांनी स्वतःच पेटी वाजवली। मी गायलेली भजनं ऐकल्यानंतर त्यांनी माझं कौतुक करून मला शाबासकी दिली, काय गोडगळा आहे पोरी तुझा, तू नक्की कीर्तन शिक। त्यांनी मला आळंदीला गायन आणि कीर्तन शिकायला पाठवलं। आईबाबांनी पण मोठ्या आनंदाने मला निरोप दिला। आळंदीला गुरुकुलात राहून माझं कीर्तन आणि गायनाचं शिक्षण सुरू झालं। तिथे मी हार्मोनियम, टाळ, मृदुंग, खंजिरी अशी काही वाद्यही वाजवायला शिकले आणि 3.5 वर्षांचा कीर्तन विशारद अभ्यासक्रम पूर्ण केला। कीर्तनातून भगवत सेवा आणि समाज प्रबोधन असे दोन्ही हेतू साध्य होतात। संगीताचं माझं शिक्षण चालू आहे, मला संगीत अलंकार व्हायचं आहे। आळंदीच्या गुरुकुलात राहताना माझ्याबरोबर आणखी 50 मुली कीर्तन शिकतात। रोज पहाटे 4:30 वाजता उठून गार पाण्याने स्नान करायचं आणि मग उपासनेला सुरुवात होते। रोजच्या पठणाने संस्कृत भगवद्गीतेचे 18 अध्याय माझे मुखोद्गत आहेत, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा, हरिविजय, भक्तिविजय, दासबोध इत्यादी ग्रंथांची पारायणही आम्ही करतो। शाळेत असताना कांबळे सरांनी शिकवलेल्या संस्कृतमुळे आणि पाठांतराच्या सवयीमुळे मला संपूर्ण भगवद्गीता पाठ करणं सोपं झालं। माझ्या वारकरी कीर्तनाच्या शिक्षणाचा खर्च वार्षिक 18,000 रुपये वारकरी संप्रदायाकडूनच केला गेला आणि याच्या पुढचा खर्च आता संस्था करत आहे। अजूनही 5 माझं संगीताचं शिक्षण व्हायचं आहे। आता यापुढे कीर्तनातून समाज प्रबोधन आणि ईश्वसेवा करतच मी पुढचं आयुष्य व्यतीत करणार आहे आणि त्याचबरोबर कीर्तन करता करता समाजातल्या गरजू मुलींचं शिक्षण करून समाज ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करणार आहे। मैत्रिणींनो, तुम्ही कीर्तन आणि संगीत हे विषय करिअर म्हणून विचार करायला काय हरकत आहे? पहा विचार करून। अजूनही शाळेत शिकणारी एखादी शाळकरी मुलगी असावी अशा चणीची अंकिता आज एवढी मोठी वारकरी कीर्तनकार झाली असेल याच्यावर आमचाही विश्वास बसत नव्हता।